भाग तिसरा जग उत्पत्ती याचा पहिला अध्याय आणि 1 ते 25 वचन. परमेश्वराने सगळ्या वस्तू बनव्यात. परमेश्वर बोलना, जिसा आका तिसा होईना. परमेश्वराने आकाश बनवा, त्याने समुद्र ही बनवा, आणि परमेश्वराने बोलना आणि जमीन बनणे. परमेश्वराने समध्या जीवित वस्तू बनवेत. देवानी पाण्यातला मासाही तयार करात. देवानी आकाशातला चिडा बनवात. देवानी समदा जनवारा हर तऱ्हेना बनवात. परमेश्वरानी समदा बनवात. जी काही परमेश्वरानी बनवाती समदा चांगला होता.